यशया अध्याय 59 पहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही। तर तुमच्या पापमय कृत्याने तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे आणि तुमच्या पापाने त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे। कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत। तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते। कोणी न्यायपणाने दावा सांगत नाही आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही। ते पोकळ शब्दावर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात। ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात। ते विषारी सापांची अंडे उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात। जो त्यांची अंडी खातो तो मरतो आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो। त्यांनी बनवलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यासाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत। त्यांचे कृत्य ही पापाचे कृत्य आहेत आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत। त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात आणि निष्पाप रक्त पाडायला ते घाई करतात। त्यांचे विचार हे अन्यायाचे विचार आहेत। हिंसा आणि नाश हे त्यांचे मार्ग आहेत। त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही। त्यांनी कुटील मार्ग स्थापिले आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही। यास तो न्याय आम्हापासून दूर आहे आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहोचत नाही। आम्ही प्रकाशासाठी थांबतो पण पहा अंधार। आम्ही तेज शोधतो पण आम्ही काळोख्यात चालतो। आम्ही आंधळाप्रमाणे भिंती चाचपतो त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत। रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दुपारी पडतो। बलवानामध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्याप्रमाणे आहोत। आम्ही आसवलासारखे गुरगुरतो आणि कबुद्रासारखे फिरतो। आम्ही न्यायाची वाट पाहतो पण काही नाही। तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे। कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत आणि आमची पातके आम्हाविरुद्ध साक्ष देतात। कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत आणि आम्हास आमची पातके माहीत आहेत। आम्ही बंड केले, परमेश्वरास नाकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहो। आम्ही खंडणीबद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो। वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट भेद केले। न्यायास मागे ढकलण्यात आले आहे आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे। सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे आणि सरळपण आत येऊ शकत नाही। सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात। परमेश्वराने पाहिले पण त्यास कोठेच चांगुलपणा सापडला नाही। परमेश्वरास हे आवडले नाही। त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही आणि कोणी मध्यस्थही नाही। तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले आणि त्याच्याच न्यायपणाने त्यास आधार दिला। त्याने चांगुलपणाचे चिलकत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले। त्याने सुडाचे वस्त्र परिधान केले आणि जसा जाग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता। त्यांच्या कृत्याप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील। त्याच्या शत्रूस क्रोध वैरास प्रतिफळ भरून देईल। द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल। या प्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाने भय धरतील आणि सूर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील। कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील, त्या परमेश्वराचा आत्मा त्यांच्या विरुद्ध झेंडा उभारील। मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल। परमेश्वर म्हणतो, त्यांच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आत्तापासून सर्व काळापर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो।